प्रकरण 34 देव मानवाची उच्चतम दशा। देवानी मानव निर्माण केला। सर्व कुशलता, चातुर्य, विद्या आणि कला यांच्या सर्वंकष समन्वयातून तो तयार झाला। कधीकधी असं वाटतं की मानव तयार करत असताना ईश्वर त्यात इतका गढून गेला की तो आपलं ईश्वरपणच विसरला। हे विसरलेलं ईश्वरपण अवचितपणे ईश्वराचा डोळा चुकवून बाहेर पडलं आणि भांबावलं, कारण त्याला ईश्वरासारखी मरुभूमी कुठेच सापडेना। तोच समोर त्याला मानव दिसला। मानव त्याला अगदी ईश्वरासारखाच वाटला आणि त्याने पटकन मानवात प्रवेश केला। मानवच ईश्वर झाला। संत तुलसीदासांचा एक दोहा मला मनापासून फार आवडतो। ते म्हणतात, पशु का होत पन्हैया, नर का कछु नहीं होत, नर करणी करे तो नर का नारायण होत। काय सुंदर विधान आहे। आपण पशु बरोबर स्वतःची तुलना करा, काय दिसेल? पशु आपल्यापेक्षा निःसंशय अधिक उपयोगी आहे। आयुष्यभर तो बिचारा धन्याची चाकरी इमाने इतबारे करतोच, परंतु मेल्यावर देखील त्याच्या चामड्याचे जोडे तयार होतात। आणि आपण आयुष्यभर तर दुसऱ्याकरता जगत नाहीच, परंतु मेल्यावर देखील आपली फक्त राख किंवा माती होणार। असं असलं तरी आपणच देवाचे आवडते नाही का? कारण त्यांनी एक जादू फक्त आपल्याला मानवाला दिली आहे, ती पशुजवळ नाही। जादू अशी की जाणीवपूर्वक ईश्वराला स्मरून जर आपण कर्म केली तर आपण साक्षात ईश्वरच होतो। ईश्वर होतो म्हणजे ईश्वराची सत्ता हातात येते। सत्ता हातात येते म्हणजेच ईश्वराचे गुण आपल्या अंगी बाणू लागतात। ईश्वर हा देखील गुणावरूनच ठरवलेला असतो। जसं एखादा मनुष्य गाऊ लागला की गवई होतो, मातीची भांडी घडवणाऱ्याला कुंभार म्हणतो, औषधं देणाऱ्याला वैद्य म्हणतो। गाणे, भांडी घडवणे किंवा औषधं देणे या त्याच्या गुणावरूनच ते नाव प्राप्त होतं। तसेच ईश्वराचे 6 गुण मानले आहेत, यश, श्री, औदार्य, वैराग्य, विवेक आणि धैर्य। या गुणांची छाननी करा। सर्वसामान्य माणसाचे ठिकाणी हे गुण असतातच, पण समुच्चयाने नसतात। श्रीमंती असते पण औदार्य नसतं, औदार्य असलं तर श्रीमंती नसते, बहुधा यश नसतेच, यश आले तरी ते मनोधैर्यावर आधारलेले नसते। वैराग्य हा बहुधा वैतागच असतो, त्याला विवेकाचा आधार नसतो। विवेक पुष्कळदा असतो, परंतु त्याची परिणती स्वार्थातच होते, त्यागबुद्धी नसते। त्यागबुद्धी असली तर यशाशी 36 आकडा असतो। एवंच हे 6 गुण एकत्र सहसा नसतात, तसेच प्रत्येक गुण तेवढा सामर्थ्य संपन्न नसतो। ज्याचे पाशी हे सगळे असतात तो षड गुणेश्वर संपन्न, तोच ईश्वर। एवंच ईश्वर होणे म्हणजे या गुणांनी युक्त होणे, आणि ती क्षमता मानवाला ईश्वराने जन्मतःच प्रदान केली आहे। म्हणून काय करायचं? तर क्षमताधारक बीजरूपानी असलेल्या गुणांचा विकास करायचा। मूर्तिकार पाहिजे त्या मूर्तीचा आकार देतो। हुबेहूब गणपतीसारखे कान, पोट, सोंड आदी अवयव करतो। घोटीव हात फिरवतो आणि रंग देतो। मूर्ती जणू जिवंत असावी इतकी सुंदर दिसू लागते। मुळात मातीच, परंतु दशा बदलत बदलत इतकी उच्च अवस्था मातीला प्राप्त होते की ती माती माती राहत नाही, त्याचा गणपतीच होतो। नुसता मूर्ती म्हणून नव्हे तर तसा साक्षात्कार भक्तांना होतो। ईश्वराने आकारलेला मानव देखील इतक्या उच्च दशेला जातो की तो स्वतः ईश्वरच होतो। सोहम हंसः।